डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1927 साली महाडात चवदार तळ्याच्या काठी ऐतिहासिक क्रांती घडवली. पाणी ही निसर्गाची देणगी असून या देशातले सनातनी लोक अस्पृश्य समाजाला आपल्या हक्कापासून दूर का ठेवतात. या पृथ्वी तलावर असणाऱ्या सर्व मानवांचा यावर अधिकार आहे, तो मी त्यांना मिळवून देणारच.
पाऊल पुढचे पुढे टाकणार आहे मी, पाणी चौदा तळ्याचे टाकणार आहे मी, पाणी चौदा तळ्याचे टाकणार आहे मी. साठी है जीव तर मरती, पाण्या साठी है जीव तर मरती, जीव जीवाला काहे छळती, स्पर्श करूनी पाणी है पियर आहे मी, समान हक मानवाला देणार आहे मी. पाऊल पुढचे पुढे टाकणार आहे मी, पाणी चौदा तळ्याचे टाकणार आहे मी, पाणी चौदा तळ्याचे टाकणार आहे मी. माणूस माणसा का पाण्यात पाही, नात एक जीवांचे जडणार आहे मी, सत्यासाठी या काठी लढणार आहे मी. पाऊल पुढचे पुढे टाकणार आहे मी, पाणी चौदा तळ्याचे टाकणार आहे मी, पाणी चौदा तळ्याचे टाकणार आहे मी. सत्याग्रह हा चौदा तळ्याचा, सत्याग्रह हा चौदा तळ्याचा, मानवी हक्काचा हा सत्याचा, दुष्रूढीवर तुटुनी पडणार आहे मी, परिवर्तन हे माणसात घडवणार आहे मी. पाऊल पुढचे पुढे टाकणार आहे मी, पाणी चौदा तळ्याचे टाकणार आहे मी, पाणी चौदा तळ्याचे टाकणार आहे मी. पाऊल पुढचे पुढे टाकणार आहे मी, पाणी चौदा तळ्याचे टाकणार आहे मी, पाणी चौदा तळ्याचे टाकणार आहे मी.